चीनी मंडी .com पॉडकास्ट। कोविडसाठी मुख्यमंत्री सहायता निधीतून सुमारे 123 कोटी खर्च। मुख्यमंत्री सहायता निधीत आतापर्यंत 361,32,57,599 रुपये जमा झाले असून 123,39,12,410 रुपये कोरोनाविषयक विविध कारणांसाठी खर्च झाले आहेत। आतापर्यंत 1,29,000 दात्यांनी निधी दिलेला आहे। औरंगाबाद जवळ रेल्वे अपघातातील मजुरांना 80 लाख, सेंट जॉर्ज रुग्णालयासाठी 20 कोटी, 3,82,50,000 रुपये कोविड चाचणीसाठी, मजुरांच्या श्रमिक रेल्वेवरील तिकीट खर्चापोटी 97,69,55,490 रुपये आणि रत्नागिरी येथील प्रयोगशाळेसाठी 1,07,06,920 असा निधी दिलेला आहे।